कविवर्य सुधीर मोघे हा एक अतिशय मिश्किल माणूस आहे. कारण त्याने एका ठिकाणी असं म्हटलंय की खरं म्हटलं तर आपण एकटेच सुखात जगत असतो. खरं म्हटलं तर आपण एकटेच सुखात जगत असतो. एका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्या समोर येतो, अक्कल गहाण पडते, भेजा कामातून जातो, आपण टक्क उघड्या डोळ्यांनी चक्क लग्न करतो. त्या चेहऱ्याचं असली स्वरूप नंतर आपल्या लक्षात येतं. बायको नावाचं एक वेगळंच प्रकरण आपल्या पुढ्यात येतं. हा दारुण मनोभंग अगदी व्हायलाच हवा का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का? आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. शुभ्र टिपूर चांदण्यात ती चक्क जांभई देते. मैत्रिणी रस्त्यात भेटल्या की तासन तास तिष्ठत ठेवते. मित्रांच्या गप्पांच्या घोळक्यातून अलगद उचलून आंघोळीला काढते. भेजा नावाचा जिन्नसीचा ऍबसेंट असतो का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का? बायको चांगली जेव्हा ती मैत्रीण असते. बायको चांगली जेव्हा ती मैत्रीण असते. मैत्रीण फारच चांगली कारण ती कधीही बायको नसते. प्रत्येक पुरुषाला या सत्याचा साक्षात्कार होतो, फक्त हा बोध त्याला जरासा उशिरा होतो. अपवाद म्हणून सुद्धा याला अपवाद नाही का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का? असं म्हणणारे सुधीर मोघे, त्यांची जी खरीखुरी जी कवीची म्हणून जी भाववृत्ती आहे, तिथे गेल्यानंतर मात्र खूप काहीतरी वेगळे होऊन जातात. त्यांनी एक फार फार वर्षांपूर्वी लिहिलेली कविता बाबूजींनी गाऊन गाजवलेली होती, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का.
हृदयात साखी मंद झाल्या सखी मंद झाल्या सखी मंद झाल्या तरी